नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. वक्फ सुधारणा विधेयक 2024 आढावा घेण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपापर्यंत आपला अहवाल देईल अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरच्या संवादाद्वारे दिली आहे. या प्रकरणी सुनावणीची तारीख संयुक्त संसदीय समिती जाहीर करेल आणि फक्त मुस्लिम संघटनाच नव्हे तर या प्रकरणी सकारात्मक योगदान देऊ शकणाऱ्या कोणत्याही संघटना किंवा व्यक्तींचं समितीच्या प्रक्रियेत स्वागत असेल असं रिजिजू म्हणाले. हे विधेयक भविष्यविधी असल्याचं त्यांनी नमूद केलं. मुस्लिम समुदायाच्या कल्याणासाठी सरकारनं हे पाऊल उचलल्याचं ते म्हणाले. सरकारनं हे विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलं होतं आणि ते पुढच्या छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं. भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. काल पॅरिस इथं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून याचं वितरण झालं. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत भारतासाठी पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलं. यासह एकूण 150 वैयक्तिक पदकांची त्यानं कामगिरी केली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होत आहे. रात्री 12:30 हा सोहळा होईल. भारतातर्फे हॉकीपटू पी आर श्रीजेश आणि पिस्तूल नेमबाज मनू भाकर या सोहळ्यात प्रमुख ध्वजधारक खेळाडू असणार आहेत. स्पर्धेत भारतानं एका रौप्य पदकासह 5 कांस्य पदकं जिंकली. यामध्ये आधीच्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकानंतर लागोपाठ या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा, स्वतंत्र भारतातून एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 तसंच पिस्तूल नेमबाजीत महिलेनं पहिल्यांदाच, यासह नेमबाजीच्या सांघिक प्रकारात पहिल्यांदाच अशी कांस्यपदकाची कमाई करणारी मनू भाकर, नेमबाजी सांघिक प्रकारात सरबजोत सिंगनंही पदक मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं, तर हॉकीत या आधीच्या आणि आताच्या असं लागोपाठ 2 वेळा कांस्य पदक आपल्या नावे झालं. यासह कुस्तीमध्ये अमन सेहरावत तर रायफल नेमबाजीत महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेनं मिळवलेलं कांस्य पदक. अशा प्रकारे भारताची यशस्वी कामगिरी झाली. दरम्यान स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला वजनामुळे अपात्र केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर आंतरराष्ट्रीय क्रीडा न्यायालय येत्या मंगळवारी 13 तारखेला निकाल सुनावणार आहे. याचिकेत विनेशनं संयुक्तरित्या रौप्य पदकाची मागणी केली. आता यानंतर 2028 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा लॉस एंजेलिस इथं खेळली जाणार आहे. देशाचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचं रात्री उशिरा निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. भारतीय परराष्ट्र सेवा IFS म्हणून काम केल्यानंतर काँग्रेस पक्षातून त्यांनी आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द घडवली. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरानाग भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद झाले. चकमकीदरम्यान गंभीर जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. या चकमकीत 2 नागरिकही जखमी झाले. कालपासून सुरु असलेली ही दहशतवाद्यांसोबतची चकमक आजही सुरुच असल्याचं वृत्त आहे. जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आयोजित सांस्कृतिक उत्सव कशूर रिवाजमध्ये 10,000 युवतींनी सहभागी होत काश्मीरी लोकनृत्याचं विक्रमी सादरीकरण केलं. या नृत्याची नोंद युनिव्हर्सल रिकॉर्ड फोरममध्ये झाली आहे. हे लोकनृत्य 78व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सादर झालं. ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांना यंदाचा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. झवर विविध वृत्तपत्रांमधून 50 वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. त्यांचं आजही समाज माध्यमांवर माहितीपूर्ण लिखाण चालू आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजचं राजकारण दुर्दैवानं गढूळ झालं आहे. अशावेळी राज्याची सामाजिक वीण विस्कटू नये म्हणून शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केलं. ते छत्रपती संभाजीनगर शहरात काल रात्री आयोजित क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे डॉ फुलचंद सलामपुरे यांच्या सेवागौरव कार्यक्रमात बोलत होते. समाज जाती जमातींमध्ये विखुरला जात असल्याची खंतही चव्हाण यांनी व्यक्त केली. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि तालुका कृषी अधिकारी वाशिम कार्यालयाच्या वतीनं तहसील कार्यालयाच्या सभागृहात रानभाजी महोत्सवाचं आयोजन उद्या सकाळी 11 वाजता करण्यात आलं आहे. या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.